2000 FM, the many voices of multicultural Australia. Stand by for the next program. Broadcasting in Marathi.
सिडनीच्या 98.5 मेगाहर्ट्स FM 2000 या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात मी हर्षला वैद्य तोतडे आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आहे मंगळवार, दिनांक 4 मे म्हणजेच चैत्र कृष्ण अष्टमी, शके 1943. आज पॅनलवर माझ्या तांत्रिक सहाय्याकरता मदतीला आहे अलिसा गुप्ते. नमस्कार अलिसा, तुझ्या या सहकार्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार. आजच्या कार्यक्रमाचे व्यावसायिक प्रायोजक आहे सेंट्रल कोस्ट पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस, आयका टेक्नॉलॉजीज आणि सिद्धिक कन्व्हेन्सिंग.
या पोल्युशनवर सोल्युशन पाहिजे रे.
ग्रीन ऑस्ट्रेलियासाठी आपली जबाबदारी उचलायची आहे का? अगं मग घरातच इलेक्ट्रिसिटी जनरेट करून वापर आणि एक्सेस ग्रीडला विकून टाक.
पण कसं?
आयका टेक्नॉलॉजीच्या मदतीनं फक्त $2800 मध्ये 6.6 किलोवॅटची सोलर सिस्टीम बसवून
मग इलेक्ट्रिसिटी बिल्स
80% पर्यंत सेव्हिंग आणि सिस्टीम वर सबसिडी देखील.
तुमच्यासारखं माझ्या घराला होईल सूट.
अगं कस्टमाइज सोलर सिस्टीम हीच तर आयका टेक्नॉलॉजीची खासियत आहे ना.
आहेत तरी कोण हे आयका टेक्नॉलॉजी?
आपलीच माणसं संदीप चिखले आणि कुणाल भागवत. नंबर पण घे 0409707707. ईमेल info@ayk.com.au.
कोणीतरी अशी पटापट गम्मत आम्हा सांगेल का या टाकी खाली तडलय का या बरणी मागे
मंडळी. आपल्या घरात अनेक जीव जंतू आणि कीटक वावरत असतात. घरातल्या बॅकयार्डमधल्या पाण्याच्या टाकीखालचे स्पायडर्स असोत, टर्माइट असोत किंवा स्वयंपाकघरातल्या लोणच्याच्या बर्नीमागचे कॉकरोचेस यांचा नायनाट करण्यासाठी अगदी भरवशाचा उपाय म्हणजे सेंट्रल कोस्ट पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस. जनरल पेस्ट कंट्रोल, प्री परचेस पेस्ट अँड बिल्डिंग इन्स्पेक्शन, टर्माइट इन्स्पेक्शन, ट्रीटमेंट अँड केमिकल टॉपअप, डोमेस्टिक अँड कमर्शियल ट्रीटमेंट करता आजच संपर्क करा सर्जेराव पाटील आणि त्यांच्या टीमला. फोन नंबर आहे 0430-583-588 आणि आता सांगा कुठे आहेत ते उपद्रवी कीटक.
सांगा मंडळी, सांगा सांगा.
आपल्या सर्व प्रॉपर्टी सेल अँड परचेस, बिझनेस सेल अँड परचेस, कमर्शियल लीज आणि अशा सर्व कन्व्हेयन्सिंग संदर्भातील योग्य सल्ला व मार्गदर्शन हवे असल्यास संपर्क करा सिद्धिक कन्व्हेयन्सिंगच्या सौ शिवानी लाड यांना. त्यांचा मोबाईल नंबर आहे 0406-333-121.
श्रोते हो, सह्याद्री सिडनीच्या वतीने आपणास एक नम्र आवाहन. भारतामधील करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आणि अपुऱ्या सोयी अभावी कित्येकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशा कठीण परिस्थितीमध्ये सह्याद्री सिडनी इनकॉर्पोरेटेड भारतातील गरजू सहकारी हॉस्पिटल किंवा तत्सम सुविधा केंद्रास उपकरणं, साधनं या अन्य गोष्टी खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत करणार आहेत. आपणही ऐच्छिक देणगी देऊन या उपक्रमास हातभार लावावा अशी नम्र विनंती. आपण सह्याद्री सिडनीच्या बँक खात्यात मदत जमा करू शकता. अकाउंट नेम सह्याद्री सिडनी, बँक ANZ, BSB 012325, अकाउंट नंबर 2907739677. आपण सर्वांच्या सहभागातून जमा होणाऱ्या रकमेमध्ये सह्याद्री सिडनी ऑस्ट्रेलियन डॉलर्स 2,500 भर घालून एकूण रकमेची मदत सुपूर्त करणार आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलियन डॉलर्स 7,000 अधिक रक्कम जमा झाली आहे. ह्या भरघोस मदतीसाठी सह्याद्री सिडनी देणगीदारांचे आभार मानत आहे. दिनांक 9 मे 2021 रोजी ही मदत स्वीकारण्याची अंतिम तारीख असेल याची कृपया नोंद घ्यावी. ह्या उपक्रमाविषयी अधिक माहितीसाठी आपण आमच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा. धन्यवाद. श्रोते हो, आकाशवाणी सिडनीचा हा कार्यक्रम आपण आकाशवाणी सिडनीच्या ॲपद्वारे कधीही ऐकू शकता. आकाशवाणी सिडनीचं ॲप आपण गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल स्टोअरमध्ये आकाशवाणी सिडनी या नावाने शोधू शकता आणि आपल्या स्मार्ट डिव्हाइसवर डाउनलोडही करू शकता. आमचं हे ॲप जरूर डाउनलोड करा आणि ॲप तसंच आजच्या कार्यक्रमाबद्दलच्या प्रतिक्रिया देखील आम्हाला जरूर कळवा. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत नेहमीप्रमाणेच सिडनीहून प्रसारित होणारं वृत्तविशेष, काही गाणी आणि कला आणि कलाकार या मालिकेचा तिसरा भाग. तेव्हा श्रोते हो, आता ऐकूया एक गाणं आणि त्यानंतर वृत्तविशेष.
बालक सुमधुर हासे भावत सेवा हो सुदा छंदपति गंधपति सुरपति लीन निरंतर लीन निरंतर हो सूर निरागस हो सूर निरागस हो गणपति सूर निरागस हो
श्रोते हो आकाशवाणी सिडनीच्या 98.5 मेगाहर्ट्स एफएम 2 ट्रिपल ओ या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कला आणि कलाकार या सदराच्या तिसऱ्या पुष्पामध्ये मी हर्षला वैद्य तोतडे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. वर्षानुवर्ष भारताबाहेर राहून भारतीय संगीत आणि कलांची जोपासना आणि प्रसार प्रचार करणाऱ्या गुणवंत आणि प्रतिभावंत कलाकारांशी आपण कला आणि कलाकार या सदरामधून संवाद साधणार आहोत. भारतामध्ये संगीत क्षेत्रात उत्तम संधी मिळू शकत असतानाही भारताबाहेर आपली कला फुलवणारे त्यातून प्रेक्षकांना भरघोस आनंदानुभूती देणारे अनेक अडथळ्यांना सामोरं जाऊन आपली कला जिवंत ठेवून पुढच्या पिढीपर्यंत आपली कला रुजवणारे आणि अगदी भारतीय व्यावसायिक कलाकारांच्या तोडीस तोड कला सादरीकरण करणाऱ्या ऑस्ट्रेलियास्थित गुणी कलाकारांचा जीवन प्रवास जाणून घेऊया कला आणि कलाकार या सदरामध्ये. आज स्टुडिओमध्ये आपला कला जीवन प्रवास उलगडण्यासाठी उपस्थित आहे सुप्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना सौ नीता सुरा. 30 वर्षापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर पाऊल ठेवणारी आपल्या मराठी कम्युनिटीमधली सर्वात पहिली भरतनाट्यम नृत्यांगना नीता हिने आपली नृत्य साधना ऑस्ट्रेलियामध्ये कशी चालू ठेवली आणि त्याचा प्रसार प्रचार कसा करत राहिली ह्याबद्दलचा मनोरंजक प्रवास आपण नीताकडूनच जाणून घेऊया. नमस्कार नीता.
नमस्कार.
आकाशवाणी सिडनीच्या या केंद्रावर तुझं मनपूर्वक स्वागत.
नमस्कार.
थँक्यू नीता. नीता आपण तुझ्याशी गप्पा गोष्टींना आता सुरुवात करूया. हा तुझा जीवन प्रवास जाणून घेताना सगळ्यात सुरुवातीला अर्थातच आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की तुझी पूर्ण पारिवारिक पार्श्वभूमी बालपण आणि त्यातून तुला नृत्याची आवड कशी निर्माण झाली.
जरूर जरूर. अगदी लहान असताना पुण्यात माझं बालपण गेलं म्हणजे इथे येईपर्यंत मी खरं पुण्यातच होते.
अच्छा.
लहान असताना साधारण काही कळायच्या अगोदरपासनं कॉलनीतल्या गणेश फेस्टिवल्समध्ये आमच्या कॉलनीतले काही एक मावशी नाच बसवायचे. तर 5 वर्षाची असावी मी. 5 ते 7 वाजेपर्यंत अशा कॉलनीतल्या फोक डान्सेस आणि हे ते अशा करण्यात सुरुवात झाली होती आणि तिथंच आवड निर्माण झाली होती. मग साधारण 7-8 वर्षाची असेन तेव्हा मला माझ्या मैत्रिणीने सांगितलं की राधा तिच्या आईने त्या प्रिन्सिपल होत्या एका शाळेच्या त्यांनी सांगितलं की इथे शिकवायला एक टीचर येणार आहेत. आम्ही त्यांनी सोय केली होती अशी तिथे यायची. तेव्हा कोड काय काही माहीत नव्हतं पण एवढंच मला कळल्यावरती मी घरी जाऊन लगेच आईबाबांना सांगितलं की मला शिकायचंय मला शिकायचंय आणि तो मला म्हणजे अगदी नजरेसमोर अजूनही तो दिवस आठवतोय की मी मागतीये आईंना की आईबाबांना की मला शिकायला जायचंय डान्स. तर अर्थात त्यांनी लगेच होच सांगितलं आणि हा माझा प्रवास नाचाचा फॉर्मली सुरू झाला तो माझ्या गुरु श्रीमती प्रेरणा देसाई आणि त्यांच्याकडे त्या येत होत्या शिकवायला आमच्या कॉलनीत आणि बऱ्याच सगळ्या मुली आम्ही तिथे सुरुवात केली शिकायला जायला. तेव्हा गच्ची वरती असायचा तो क्लास
एका.
हा तर तिकडे तिथे काही वर्ष त्यांनी शिकवलं. तिथून मग नंतर मग त्या त्यांच्या घरी बोलवायला लागल्या, त्यांच्या घरी मजायला लागलो. लहान होते, मोठ्या मुली असायच्या, त्यांच्या बरोबरीने चालत जायचो आम्ही आणि तिकडे काही वर्ष चालत जाऊन जाऊन आम्ही काही वर्ष चालू राहिला क्लास. मग समहाव मोठ्या मुली गळायला लागल्या, काय तर काही कारक म्हणजे इंटरेस्ट टिकून राहणं आणि आय डोंट नो काय काय कारणात त्या सगळ्या गळायला लागल्या. मग लहान मुलींना समहाव सगळ्याच गळायला लागल्या.
बरोबर.
मग त्यात गळणारी मी पण एक होते.
हा
असं मग बाबा मला माझ्या मागे लागायचे की नीतू काय झालं, तू तुझ्या गुरुंना विचारलंस का? पण भीती वाटत होती की आपण आता थांबवलाय तर आपण परत कसं सांगायचं, जायचंय मला यायचंय म्हणून असं खूप भीती वाटायची. आणि मी काही एक काही महिने मी काही त्याच्यावरती काही केलं नाही, पण मला दरवेळी बाबा आपले विचारत राहायचे की नीतू काय झालं, अगदी यु नो माझी दाढी करताना बाबा नीतू काय झालं विचारलंस का? आणि मागे लागून शेवटी मग मी काही मुलींना गोळा केला आणि परत गुरुंकडे गेले आणि म्हटलं की मला आम्हाला यायचंय. घाबरत त्या अगदी आनंदाने त्यांनी आम्हाला परत घेतलं. त्यात काही महिने गेले होते, वर्ष गेले होते, मला आता अंदाज त्या ह्याच्यातला गेलेला आठवत नाही, पण तो म्हणजे इट वॉज अ हिकअप पण बट फॉर माय डॅड, थँक्यू डॅड इफ यू आर लिसनिंग. तर त्याच्याशिवाय ते मग तो परत प्रवास सुरू झाला. मग काही तिथे काही वर्ष सुरू झाल्यावरती परत काही बाकीच्या आजारभर झालेल्या गोळ्या मागे राहिल्या, त्या काही त्यांनी परत थांबवलं, पण मात्र मग मी कायम माझा प्रवास सुरू झाला तो अजून चालू आहे.
वा वा वा, खूप छान. श्रोते हो, आपण ऐकूया वृत्तविशेष आणि त्यानंतर नीताशी गप्पा गोष्टी कंटिन्यू करू.
नमस्कार श्रोते हो, मी प्राजक्ता अभ्यंकर आकाशवाणी सिडनीच्या सर्व श्रोत्यांसाठी सादर करीत आहे वृत्तविशेष, अर्थात बातम्या, रंजक माहिती आणि ऑस्ट्रेलियाचा गोष्टीरूप इतिहास खास आपल्यासाठी. सुरुवात करूया ताज्या घडामोडींपासून. ऑस्ट्रेलियामध्ये कोविड लसीकरणाचा पुढचा टप्पा आजपासून सुरू होत आहे. या फेज 2A मध्ये 50 वर्षावरील सर्व नागरिकांना ऍस्ट्राझेनिका लसीकरणाचा लाभ घेता येईल. लसीकरणाचे काम इतर राज्यांच्या तुलनेत न्यू साऊथ वेल्समध्ये संथगतीने पुढे सरकत आहे. सध्याच्या 6 केंद्रांशिवाय नवीन 15 केंद्रे सर्व जनतेसाठी राज्यात खुली करण्यात आली आहेत. 50 वर्षावरील लोकांनी त्याचा अवश्य लाभ घ्यावा. येत्या काही आठवड्यात जनरल प्रॅक्टिशनर सुद्धा लस देऊ शकतील अशी सोय होणार आहे. लसीकरणासाठी नोंदणी कशी करायची याची माहिती शासकीय संकेतस्थळावर उपलब्ध आहे. भारतातून ऑस्ट्रेलियाला येणाऱ्या प्रवासी विमानसेवा बंद केल्याने व भारतातून परत आल्याचे निदर्शनास आल्यास तुरुंगवासाची शिक्षा भोगायची शक्यता असल्याने भारतात अडकलेल्या ऑस्ट्रेलियन नागरिकांनी सरकारवर टीका केली आहे. सगळीकडून येणाऱ्या दबावामुळे प्रवासावरील बंधनांचा व शिक्षेचा पुनर्विचार व्हायची शक्यता पंतप्रधानांनी वर्तवली आहे. युरोपातील औषध नियंत्रण संघाने फायझर लस 12 ते 15 वयोगटातील मुलांसाठी कितपत योग्य आहे याविषयी चाचण्या सुरू केल्या आहेत. बालसंगोपनासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानांमध्ये येत्या आर्थिक संकल्पात मोठी भर पडेल अशी चिन्हे दिसत आहेत. बालसंगोपन केंद्रांची सेवा अधिक स्वस्त व परवडण्याजोगी झाल्यामुळे अधिक लोकांना नोकरी करण्याची संधी मिळेल अशी आशा आहे. अर्थसंकल्पातील दुसरं मोठं अनुदान जैवसंसाधन सुरक्षेसाठी बीफ इंडस्ट्रीला दिलं जाईल. पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी त्यासाठी 370 मिलियन डॉलर्सची तरतूद करण्याचं जाहीर केलं आहे. बाहेरून येणारे जीवजंतू ऑस्ट्रेलियातील जैविक संसाधनांची हानी कशी करतात याविषयीचा अभ्यास व प्रतिबंध यासाठी अनुदानातील काही भाग राखून ठेवण्यात येईल. बाहेरून येणारे प्रवासी व सामान यांच्या तपासण्यांमध्ये यामुळे वाढ होण्याची शक्यता तयार झाली आहे. गेल्या वर्षभर सुरू असलेली सिडनीच्या घरांच्या किमतीतली वाढ गेल्या महिन्यात काहीशी मंदावली. कमी झालेले व्याजदर आणि कोविडमध्येही सुरू राहिलेला सरकारी मदतीचा ओघ यामुळे सिडनीतील घरांच्या किमती गेले काही महिने चढत्या वाढत्या राहिल्या होत्या. दूरसंचार क्षेत्रातील टेलस्ट्रा कंपनीला आज 15 लाख डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला. आपली सेवा देणारी कंपनी बदलून दुसरा नेटवर्क घेऊ इच्छणाऱ्या ग्राहकांना स्वतःचा मोबाईल नंबर कायम ठेवण्याची परवानगी न दिल्याबद्दल हा दंड आकारला जाणार आहे. ऊर्जा निर्मिती क्षेत्रात काम करणाऱ्या एनर्जी ऑस्ट्रेलिया या कंपनीने वॉलॉंगॉंगच्या दक्षिणेस हायड्रोजन आणि नैसर्गिक वायूपासून ऊर्जा तयार करण्याचा प्रकल्प योजला आहे. न्यू साऊथ वेल्स आणि फेडरल सरकारने त्यासाठी 830 लाख डॉलर एवढे अनुदान दिले आहे. क्रीडा क्षेत्रात ऍश बार्टी हिने मॅड्रिड ओपन टेनिस स्पर्धेत उपउपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसात दडी मारलेल्या पावसाने आजपासून पुन्हा हजेरी लावली असून सिडनीमध्ये शुक्रवारपर्यंत पाऊस तर त्यानंतर ढगाळ हवा असेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या पावसाळी थंड हवेत स्वतःची काळजी घ्या असे आपल्या श्रोत्यांना आवाहन करून हे बातमीपत्र इथे संपवते. या थंडीच्या मोसमात ऑस्ट्रेलियामध्ये करण्यासारखं खूप काही आहे. जून ते ऑगस्ट हा इथला कडाक्याच्या थंडीचा काळ. पर्यटकांची गर्दी त्या मानाने या महिन्यामध्ये कमी असते, पण तरीही इथे अनेक ठिकाणे बघण्यासारखी आहेत, भेट देण्यासारखी आहेत. नॉर्दर्न टेरिटरीमध्ये हा शुष्क महिन्यांमध्ये मोडतो, ड्राय सीझन, त्यामुळे या काळात इथे पर्यटनासाठी खूप जागा उपलब्ध आहेत. डार्विन, टॉप एंड आणि किंबरली अशा विविध ठिकाणांना आपण भेट देऊ शकता. दिवस मोकळे, कोवळे ऊन आणि रात्री सौम्याशी थंडी अशा वातावरणात चतुर किंवा ड्रॅगन फ्लाईटचे थवे सभोवताली विहरतात. या आल्हाददायक ऋतूत टॉप एंडमध्ये अनेक फेस्टिवल आणि इव्हेंट आयोजित केले जातात. डार्विन फेस्टिवल, बारुंगा फेस्टिवल, V8 सुपरकार्स अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांचा आनंद आपण घेऊ शकता. रात्री मोकळ्या आकाशाखाली ताऱ्यांच्या लुकलुकणाऱ्या प्रकाशात टेक्चर सिनेमा पाहू शकता आणि मिंडिल बीच सनसेट मार्केटमध्ये देखील मनमुराद खरेदी करू शकता. थंडीची, बर्फाची, हिमाच्छादित पर्वतांची मजा जर अनुभवायची असेल तर चला दक्षिणेकडे. ऑस्ट्रेलियन आल्प्स आणि तस्मानिया आपली वाट पाहत आहे. कुटुंबासोबत हिमवर्षाव आणि स्कीईंग सारख्या खेळांचा आनंद घेताना इथे स्थानिक आणि पर्यटक रममाण झालेले आढळतील. व्हिक्टोरियाच्या दक्षिण भागात माउंट बुलर, माउंट बॉबॉ इथे अशा हिमक्रीडांचा आनंद घ्यायचा. मेलबर्न इथे ऑस्ट्रेलियन फुटबॉल लीगचा थरार अनुभवायचा. क्वीन व्हिक्टोरिया मार्केट्समधील विंटर नाईट मार्केटमध्ये खरेदी करायची. स्थानिक गाणं आणि खाण्याचा आस्वाद घ्यायचा. आणि अगदीच गोठवून टाकणारी थंडी असेल तर माउंट पेनिन्सुला इथे गरम पाण्याच्या झरांमध्ये डुंबायचं. तिथून जरा पुढे सॉव्हरन हिल इथे विंटर वंडरलाईट फेस्टिवलचा आनंद घ्यायचा. तिथे रंग, संगीत, रोषणाई, निरनिराळे खाद्यपदार्थ यात रममाण व्हायचं. सुट्टीसाठी पर्यटनाशिवाय अधिक चांगला पर्याय कुठला, तोही अशा सुंदर रसिक देशात. या अशा समृद्ध देशाला एक ऐतिहासिक वारसा सुद्धा लाभला आहे, बरं का? आता ऐकूया त्या इतिहासाचा पुढचा भाग. बॉटनी बे हा भाग सुरुवातीच्या इंग्लिश वसाहतींसाठी योग्य ठरवून त्याच्या आसपास छावण्यांना सुरुवात झाली. कैद्यांनी भरलेली जहाजे किनारपट्टीला येऊन January 1788 थडकली आणि सिडनी को इथे 26 January 1788 ब्रिटिश ध्वज उभारला गेला. या साता समुद्रापलीकडून बंद जहाजातून इथे आलेल्या कैद्यांनी सोबत काय आणलं असेल तर आजारांच्या साथी. गोवर, कांजण्या, फ्लू असे आजार इथे आले, या आदिवासींमध्ये पसरले आणि कितीतरी जणांचा त्यांनी बळी घेतला. गव्हर्नर फिलिप यांच्या एका वृत्तांतात उल्लेख आहे की सिडनीच्या आसपासची अर्ध्याहून अधिक लोकसंख्या या साथीच्या आजारांनी बाधित झाली. पहिल्या वसाहतींनंतर इतर अनेक ठिकाणी वसाहती होऊ लागल्या. तस्मानिया येथे व्हॅन डिएमेन्स लँड, ऍडलेड, ब्रिस्बेन येथे मोरटन बे, मेलबर्न जवळ पोर्ट फिलिप अशा अनेक ठिकाणी छावण्या बसल्या. नव्या वसाहती आणि स्थानिक आदिवासी यांमधले संघर्ष वाढत राहिले. स्वतःची भूमी, संस्कृती, जीवन पद्धती यावर होणारे परकीय आक्रमण थोपवण्याचा इथल्या आदिवासींनी शक्यतो सर्व प्रयत्न केला. पण पहिल्या काही वर्षांमध्ये जवळजवळ 1,60,000 कैदी जहाजातून इथे आले. जहाजांच्या पहिल्या ताफ्याबरोबर आलेले गव्हर्नर फिलिप December 1792 पर्यंत इथे गव्हर्नर म्हणून राहिले. सुरुवातीचा अतिशय संघर्षाचा काळ त्यांनी पाहिला. इथे आलेल्या कैदी आणि इतर इंग्लिश नागरिकांना देखील खडतर आयुष्य जगावे लागले. शेतीयोग्य जमीन शोधणे, इंग्लंडपेक्षा अगदी वेगळ्या अशा हवामानाशी जुळवून घेणे इथल्या वेगळ्या जैविक संपत्तीशी ओळख करून घेणे हे सगळे इथल्या आदिवासींच्या विरोधाला तोंड देत करत राहणे कठीण काम होते. भूक आणि आजारपणांचा सामना सतत करावा लागायचा. स्त्री पुरुष लहान थोर सर्वांनाच वसाहतींच्या कामाला झुंपून घ्यावे लागायचे. अशा कठीण परिस्थितीत वसाहती आपले बस्तान कसे बसवत गेल्या ते ऐकूया पुढच्या भागात. पुन्हा भेटूया पुढच्या मंगळवारी. धन्यवाद.
नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा आपण वळूया भरतनाट्यम नर्तिका नीता सुरा यांच्या मुलाखतीकडे. तर नीता, आपण तुझ्या नृत्याच्या पार्श्वभूमीबद्दल बोलत होतो, तर आम्हाला तुझ्या गुरुंबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल.
जरूर. मी तुला सांगत होते तेव्हा की माझं जे शिक्षण सुरू झालं डान्सचं ते प्रेरणाताई देसाईंकडे, ज्यांना आम्ही प्रेमाने प्रेरणा आंटी म्हणतो. तर प्रेरणा आंटीच्या गुरु होत्या अंजनी मेहर आणि त्यांच्या म्हणजे त्या शिकल्या रुक्मिणी देवी अरुंडेलकडे, ज्या फाउंडर ऑफ कलाक्षेत्र. आणि सो दॅट इज द लिनेज दॅट यु नो वी हॅव. तर वी आर व्हेरी प्राऊड ऑफ दिस लिनेज. आणि दुसरं म्हणजे असं ट्रेडिशनल कर्नाटक म्युझिक वरचे आयटम्स हे भरतनाट्यममध्ये सहसापणे सगळेजण आपण बघतो, तर ते तर आम्ही शिकलंच, म्हणजे प्रेरणा आंटीने आम्हाला शिकवलेच. पण प्रेरणा आंटींच्या भगिनी डॉक्टर श्रीमती अंजनी अरुणकुमार त्या मुंबईला असतात, तर त्यांचं PhD इन म्युझिक आहे. त्या डान्समध्ये सुद्धा त्या प्रावीण्य आहेत. त्यांनी केलेल्या रिसर्च थीसिस वॉज ऑन हिंदुस्थानी म्युझिक अप्लाइड टू भरतनाट्यम. सो दॅट वॉज लाईक इतकं म्हणजे त्यातनं. आणि ते त्या जेव्हा पुण्याला यायच्या तेव्हा त्यांच्याकडनं त्यांचे आयटम्स शिकायला मिळायचे. त्यांनी जे पुस्तक लिहिलं त्याच्यावरती त्याला फॉरवर्ड रुक्मिणी देवींनी स्वतः दिलेलं आहे. म्हणजे इतकं ब्लेसिंग त्या कामावरती आहे की कोणीही काही टीका करू शकत नाही की हिंदुस्थानीवरती कसे तुम्ही भरतनाट्यम करताय. त्याला ब्लेसिंग जेव्हा असं सुंदर रुक्मिणी देवींनी स्वतः फॉरवर्ड लिहिलेलं आहे त्याच्याकरता, तर ते सगळे आयटम्स आपण म्हणजे शिकायला मिळाले. आणि कितीतरी मार्गम्स असे अंजनी आंटींचं वेल्थ ऑफ नॉलेज हे त्यांनी पास ऑन केलेले आहे मला, जे मला इतकं मी सौभाग्य मानते की ते मला आणि मला आता पुढे माझ्या स्टुडंट्सना दोन्ही ट्रेडिशनल आणि हिंदुस्थानीवरचे शिकवायला मिळतं.
पण मग हे हिंदुस्थानी संगीत बेस्ड जी कंपोझिशन्स आहेत ही सगळ्या डान्स स्कूलमध्ये भरतनाट्यमच्या नाही.
नाही, दिस इज व्हेरी युनिक.
त्या ज्यांना शिकवतात त्यांनाच लाभले. करेक्ट. वा वा वा, क्या बात. मी पुढे जाऊन तुला हे नक्की विचारणार, कारण कायम भरतनाट्यम बघताना हे कर्नाटकी संगीतावर आधारित बघितलेलंच आहे, पण हिंदुस्थानी संगीत बेस्ड जेव्हाही होत असेल तर ह्या दोन्हीतला एक्झॅक्टली डिफरन्स काय हा मला थोड्या वेळाने जाणून घ्यायला जरूर आवडेल. मला हे ऐकायचंय की नृत्य शिक्षण तुझं जेव्हा चालू होतं तेव्हा तुझं अकॅडमिक्स कसं चाललं होतं? म्हणजे घरातनं असं काही सांगितलं काय जरा डान्स बीन जरा थोडासा?
कधीच नाही, कधीच नाही, कधीच नाही. मी इंजिनिअरिंग कॉलेजला होते पुण्याच्या COEPला, मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं मी. तर ऍक्च्युली जेव्हा इंजिनिअरिंगला गेले तेव्हाच माझ्या डान्सला एकदम भरभरून वाव मिळाला की म्हणजे तिथून मी जी सुरुवात केली डान्सला कॉम्पिटिशन्समध्ये भाग घेणं, इनसिंग, गदक्कर, फिरोदिया, मुडंडिगो आणि काय आम्ही स्वतः सुरू केलेलं अभियान ज्याचं मी तुला नंतर सांगेन. आणि पण हे सगळे आणि मोठमोठी लोक म्हणजे आमच्या कॉलेजला इतकी दिग्गज लोक पण लाभली होती की मला सगळे ते सिनियर होते, लाईक आता म्हणजे पंडित विजय कोपरकर गायला, मग पंडित रामदास पळसुळे तबल्यावरती, मग मिलिंद मुळीक गिटारवरती, असं इतकी म्हणजे मला ह्या लोकांनी म्हणजे गायडन्स तेव्हा त्यांच्या बरोबर त्यांनी वाजवलेल्या गायलेल्या आणि ह्याच्यात हो मला करायला मिळालं. तर खूपच मला इंजिनिअरिंगला जाऊन खूप वाव मिळाला. नंतर मी म्हणाले अभियान, तसं अभियान म्हणून संस्था आम्ही सुरुवात केली होती. त्याला अध्यक्ष रवींद्र मंकणी होता, तो मला खूप प्रचंड जास्त सिनियर, म्हणजे कधी मी आणि तो एका वेळी नव्हतो म्हणजे कॉलेज प्रचंड सिनियर होते ते. पण आम्ही जो अभियान सुरुवात केली होती तर हे असे कार्यक्रम अशा लोकांनी एकत्र राहावं अशा उद्देशाने सुरू केलेला तो ती संस्था होती. मग त्यातनं आम्ही काही कॉम्पिटिशन्स अरेंज केली होती, त्याच्यात मग डान्स माझ्याकडे अर्थात आलं होतं काम. तर मग त्यातून मग खूप सगळ्या पुण्यातल्या सगळ्या टीचर्स ज्या होत्या त्या काळच्या अजून आहेत, म्हणजे सगळ्या पण रोहिणीताई नाही आहेत, हा रोहिणीताई नाही आहेत, पण सगळ्यांशी अगदी संबंध,
माझ्या गुरु
मनीषाताईंशी अगदी खूपच म्हणजे घरोबा होता जाऊन येऊन खूप असायचं. तेव्हा शांभवी लहान होती त्यांची मुलगी, म्हणतर पुढे जाऊन आम्ही नाच केला होता. तर तो ती म्हणाली हो मी तुला लहान असताना बघायची, आता मला तुझ्यावर करायला इतका छान वाटतंय. सो
मला तुझा मनीषा ताईं बरोबरचा फोटो बघितलेला अजून आठवतो, त्या कार्यक्रमातला तुझ्याच घरी बघितलेला.
करेक्ट करेक्ट करेक्ट.
तर मग हे सगळं चालू असताना तुझं तुला काय वाटतं की तुझ्या माइल्ड स्टोन अचीवमेंट बिफोर यू कम टू ऑस्ट्रेलिया तुझ्या काय काय होत्या?
या बऱ्याच ठिकाणी आम्ही परफॉर्मन्स केले, खूप काही मोठ्या मोठ्या लोकांत समोर करायला मिळालं, राज कपूर सर म्हणा किंवा सगळ्या. पण सर्वात जास्त माझ्या मनात असं वाटतं की आउटस्टँडिंग आहे बरं. आणि एक म्हणजे युवन मेश म्हणून एक संस्था होती, त्यांनी अपकमिंग आर्टिस्टना रेकग्नाइज केलं होतं प्रत्येक क्षेत्रातलं
पुण्यामध्ये.
तर त्यांनी आता महाराष्ट्राचे असावेत ते, पण कार्यक्रम पुण्यात होता तेव्हा नृत्यात मला दिलं होतं त्यांनी. ऍक्टिंगमध्ये मृणाल देव आता कुलकर्णी ती, आणि आम्ही सगळेजण जे कोण ज्यांना पारितोषिक त्यांनी दिलं होतं किंवा त्यांनी असं हे केलं त्यांनी प्रेझेंट करायचं होतं एकत्र येऊन, तर तोही खूप मजा आली होती असं करायला. पण युवन हे सॉरी पुणे फेस्टिवलला सर्वात मला अचीव वाटतं की यु नो पुणे फेस्टिवलिझम, हा त्याला आम्ही बॅले म्हणून पण केला होता. पण आणि एका वर्षी पुढच्या वर्षी जस्ट बिफोर मी इथं यायच्या अगोदर त्यावर्षी सोलो परफॉर्मन्स केला होता. हा तर तो मला जस्ट
पुणे फेस्टिवलचे परफॉर्मन्सेस हे खूपच प्रेस्टिजियस आहेत पुण्यामधले.
तर
वा 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 खूप मस्त वाटतंय नीता तुझ्याशी गप्पा मारताना. आपण पुढचा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत, त्याआधी ऐकूया एक गाणं. आम्हाला हे ऐकायचं आता की तुझा भारत ते ऑस्ट्रेलिया हा प्रवास कसा काय ठरला?
तो बऱ्यापैकी सहजच ठरला. राजच्या राज म्हणजे माझे मिस्टर यांच्या त्याच्या मित्रांनी इथे यायचं असं त्यांनी सांगितलं की राज खरं मास्टर्स करून युएसवरनं इंडियाला आला होता परत फॅमिली बिझनेस बघायला पण आम्हाला काही असं डोक्यात नव्हतं की कुठं बाहेर जायचं किंवा नाही असं अजिबात नव्हतं पण त्याच्या मित्रांनी त्याला सांगितलं की अरे तिकडे ऑस्ट्रेलियाला ग्रीन कार्ड मिळतं तर राज म्हणाला बरं ठीक आहे मागो एक फॉर्म मला पण म्हणून मग त्या मित्रांनी त्याला मागवला फॉर्म आणि त्यांनी आम्ही सहज भरून दिला सगळं पुढे पुढे आपलं ढकलत आपलं गंमत म्हणून आपलं मिळतोय बरं ठीक आहे घेऊया अशाने घेतलं आणि मग सहज आता ते काय त्यांनी तारीख सांगितली यापर्यंत या म्हणजे तुम्हाला कट ऑफ हा तर बरं ठीक आहे जाऊन बघूया म्हणून आलो तर लगेच आलो जॉब राजला लगेच लागला तो वर मग मी लगेच डान्स शिकवायला लागले आमचं सगळं यु नो लहानसा बाळाला घेऊन आलो म्हणून लगेच मी जॉब करायला घेतला नाही मी डान्स शिकवायला सुरुवात केली होती इमिजिएटली काही वर्ष एक दोन वर्ष ऍटलीस्ट
मग तिथे दिखताना तुला असं वाटलं नाही की आपल्या डान्सवर परिणाम होऊ शकतो आपण आता तिथे गेलो तर
वाटलं मला पण आम्ही इतक्या सिरियसली विचार नाही केला की इथे येऊन असं काय इथे किती राहणार आहोत किंवा नाही राहणार आहोत असा एवढा विचार नाही केला पण या नवीन काहीतरी ऑपॉर्च्युनिटी मिळते नवीन काहीतरी होतंय आयुष्यात म्हटलं बघूया कसं होतंय ते पण आणि आल्यावरती कधी म्हणजे लिटरली दुसऱ्या दिवशी डान्स क्लास सुरू केला असं म्हणायला हरकत नाही म्हणजे इतकं असं इतक्या इमिजिएटली ते होतं त्यात काही पॉज अजिबात नव्हता सुरुवात लगेच केली इकडे तसं आणि असं अशामुळे मग मी रमून गेलो आम्ही
हा हा पण मग ऍक्च्युली संगीताचं जे सराउंडिंग भारतात असतं आणि इथलं मग तुला आल्या आल्या तू जेव्हा दुसऱ्या दिवशीच क्लासेस सुरू केलेस पण मग तुला ते गुरु शिष्य परंपरेत ते शिकणं शिकवणं आणि इथे आल्यानंतर हे शिक्षक विद्यार्थी संकल्पना त्यांना गुरु शिष्य नाही माहीत तर ह्याच्यात तुला काही इमिजिएट असा फरक जाणवला असेल ना
जाणवला ना लगेच नाही जाणवला असेल तरी हळूहळू जाणवायला लागला की आपल्याला चेंज करायला पाहिजे टीचिंग स्टाईल जरा बदलायला पाहिजे कारण इथल्या शाळांमध्ये इथे कशी शिकवायची पद्धत आहे तशी जरा आपल्याला पण थोडी अडॉप्ट करायला पाहिजे इथे कोणी रागवून असं बोलत नाहीत मुलांना आपल्याला एकदा मी तसं म्हणजे जराशा आय नो रागवलेल्या हा जर अशी कोणीतरी हसलं एका दुसऱ्या मुलीवर म्हटलं असं हसायचं नाही असं करून जरा स्ट्रिक्टली सांगितलं तर तिला रडायला यायला लागलं म्हटलं बापरे आपण असं नाही केलं पाहिजे आपण जरा लुजन अप व्हायला पाहिजे ह्या बाबतीत सो काही गोष्टी अशा अडॉप्ट केल्या किंवा आणि नोट्स द्यायला लागले मुलींना आपण कसं तिकडे सगळं स्वतः लिहून काढायचो हा रिटन नोट्स ते मीच त्यांना लिहून म्हणजे अभ्यासांचा तो आपणच लिहून द्यायचा म्हणजे एकदा ईमेल पद्धती असल्यामुळे सगळं
आपण ते आपल्या लँग्वेज मध्ये लिहायचो आता इथे सगळं प्रत्येक बोली इंग्लिश मध्ये त्यामुळे ते मला चांगलं माहिती आहे
तू पण डान्स टीचर असल्यामुळे जरूर तुला या
पण मग ह्याशिवाय अजून काही तुला प्रॅक्टिकली शिकवताना वगैरे काही तुला चेंजेस करावे लागले किंवा मुलींना समजावून सांगताना लाईक लँग्वेज बॅरियर किंवा असं काही तुला जाणवलं का
त्यांना आपली मायथॉलॉजी एवढी माहीत नसते जे इंडियात तुम्हाला सहजासहजी ते टेकन फॉर ग्रांटेड असतं रामायण माहिती महाभारत माहिती दशावतार माहिती हे सगळं तुम्हाला कॉमिक्स हे ते सगळ्या कशातनं तरी माहीत झालेलं असतं वेरॅज इथे त्यांना काही माहीत नसतं आणि सगळ्या काही आपल्या कल्चरच्याच मुली असतात असंही नसतं सो बाहेरच्या पण असं सो त्यांना तिथून सुरुवात करायला लागते ते सगळं समजावून सांगायला लागतं आणि पुढे मग डान्स शिकवायला लागतात सो
म्हणजे जेव्हा तू 30 वर्षापूर्वी इथे आलीस त्यावेळेला आपल्या मराठी कम्युनिटीमधली तू सगळ्यात पहिली डान्सर किंवा भरतनाट्यम डान्सर पहिली होतीस आणि हे तसं चॅलेंजिंग होतं की लोकांपर्यंत डान्स ही कला पोहोचवणं किंवा क्लासिकल शास्त्रीय नृत्य पोहोचवणं मग हे चॅलेंज तू कसं स्वीकारलंस किंवा तुझ्या डान्स करिअरच्या दृष्टीने त्याच्यात काही फायदे झाले का किंवा कसं ते पेललंस
आता इंडियात इथं आल्यावरती परत नव्याने सुरुवात करणं आलं तिकडे काय एक ओळख झाली असते आपल्या कम्युनिटीमध्ये डान्स कम्युनिटीमध्ये आपली ओळख झाली असते ती परत तिथे नव्याने सुरुवात करायची इथे कोणीच माहीत नाही लिटरली कोणी माहीत नाही तिथून मित्रमैत्रिणी
हा
बेसिक पासून सुरुवात म्हणजे नातेवाईक नाही ना फ्रेंड एखाद दुसरे कुठं म्हणजे खूप कुठून तरी ओढून ताडून ओळख काढलेली अशी पण त्यातून तुम्ही सगळं करायला शिकता त्यातनं आता परत यु नो परत सगळे परफॉर्मन्सेस परत सगळी ओळख करून दाखवणं की आपण कोण आहोत कुठून आलोयत काय आहोत असं तर या ते तशी सुरुवात केली आणि जेव्हा पहिले काही परफॉर्मन्सेस केले आणि आपल्या
मंडळासाठी
मंडळासाठी
तेव्हा अंदाजे तुझ्या तुला आठवत असेल तर साधारण किती मराठी फॅमिलीज होत्या त्यावेळेला तू आलीस तेव्हा?
एक 600-800 असते.
अच्छा अच्छा. आणि मग तेव्हा मंडळाचे कार्यक्रम व्हायचे?
हा. तर मंडळाचे कार्यक्रम व्हायचे तेव्हा म्हणजे आपला डान्स बघून त्यात मी काही पहिल्यांदा मुलींचा बसवलेला किंवा माझा पण मी कुठला बरं मुलींचा बसवला होता तो आता तू गगन सदन लावला होतास तर त्याच्यावरती बसवला सगळ्यांना इतकं ते खूपच म्हणजे अरे ह्याच्यावरती भरतनाट्यम करू शकतात असं म्हणजे प्रचंड लोकांचा प्रसिद्ध प्रतिसाद चांगला होता. नंतर जयोस्थितेवरती बसवला होता तर त्याला तरी लोकांनी सांगितले आमच्या का अंगावरती रोमटे उभेले नुसते तू जेव्हा एक्सप्लेन केलंस कारण मी आणि एक आहे की एक्सप्लेन करून सांगते की ऍक्शन्स आपण काय करतोय आणि ते तुम्हाला डान्समध्ये कसे दिसतील तसे त्याचा अर्थ काय होतो असं पहिलं उभं राहून सांगितलं की त्यांना रिलेट करतात नाही तर डान्सचे लँग्वेज माहीत नसतं लोकांना जरी ह्या बाबतीत तुम्हाला गाणं तसं कळत असेल तरी त्याच्यावरचे ऍक्शन्स कुठला अर्थ काय होतो तर त्यांना लोकांना खूपच मला चांगला पॉझिटिव्ह प्रतिसाद मिळाला त्याच्यावरती जरा जम बसला आणि लोकांना आवडायला लागलं इतकं की इथले अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन इतके वर्षात जितक्यांदा झालंय दरवेळी आपण इनॉग्रल डान्सेस केलेत एकदा तरी म्हणजे त्यांनी मला सांगितलं नीता पाहिजे म्हणजे पाहिजेस तू करायला पाहिजे तर मी तर ऍक्च्युली तेव्हा भरतनाट्यम आमच्या काय म्हणते कर्नाटक म्युझिक वरती मी इनॉग्रल डान्स केला होता मराठी मंडळाच्या वेळेला तेवढा त्यांना माझ्यावरती विश्वास झाला होता की नीता काय करेल ते इट विल बी समथिंग
म्हणजे डेफिनेटली कारण एवढं येऊन रुजवणं आणि स्वतःला सिद्ध करणं ही सोपी गोष्ट नाही आहे
तुला पण ते
आणि नाही पण तू म्हणजे तू खूप सिनियर आहेस किंवा 30 वर्षापूर्वी करणं आणि आता 10-15 वर्षापूर्वी करणं याच्यात थोडासा फरक आहे त्यामुळे हॅट्स ऑफ टू यू.
थँक्यू.
नीताशी पुढच्या गप्पा मारूया पण त्याआधी ऐकूया एक गाणं.
सारे गामा कारवा डिजिटल ऑडिओ प्लेअर यामध्ये आहे 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी.
तर नीता तू म्हणालीस तसं की गगन सदन आणि जयोस्तुते ह्या गाण्यावर केलेल्या तुझ्या कोरिओग्राफीज लोकांना भावल्या मग हे असं होतं का ग की नाही म्हटलं तरी ही दोन गाणी आहेत ही हिंदुस्थानी संगीत बेस्ड आहेत आणि तू भरतनाट्यम त्याच्यावर परफॉर्म केलंस तर मग ह्याचं रिलेशन कुठेतरी तिथे आहे का की जे अंजनीताईंकडनं जे हिंदुस्थानी संगीत बेस्ड तू भरतनाट्यम शिकलीस त्याचा तुला हे सगळं करताना उपयोग होतो का म्हणजे मला त्यातला डिफरन्स काय हा जाणून घ्यायला आवडेल.
त्याचा डिफरन्स तुला मी सांगते पण त्याचा तसा संबंध ह्याच्याशी ह्या गाण्यांशी तसा येणार नाही. जरी हे हिंदुस्थानीवरचे असेल याचा अर्थ काय हे बघून सगळं व्यवस्थित त्याचं भरतनाट्यममध्ये बसवलं होतं मी पण तसं काम सहजासहजी कोणी करू शकेल भरतनाट्यम शिकलेल्या कोणी असेल तरी. हा पण जे अंजनी आंटींचं काम आहे ते इक्विव्हॅलंट आयटम्स करणं की जे जतीस्वरम आहे आमचे जे आमचं जे मार्गम आहे मार्गम म्हणजे पाथ म्हणजे एक सेट ऑफ आयटम्स टू कम्प्लीट अ रिपर्टवार लाईक राईट फ्रॉम पुष्पांजली स्टार्टिंग अलारिपू टेक्निकल आयटम जतीस्वरम अनादर टेक्निकल आयटम मग वर्णम तर वर्णम सारख्या आयटमला जे 40-40 मिनिटाचे आयटम्स असतात
बरोबर
त्याला एक कुठल्याही ह्याला भरतनाट्यम म्हणून ह्याला कुठल्याही आयटमला एक फॉर्मॅट असतो त्या फॉर्मॅटमध्ये त्या हिंदुस्थानी आयटम बसवणं म्हणजे आता वर्णम जर मी तुला कर्नाटक म्युझिकमधलं एखादं सांगायचं म्हटलं तर राग तोडीमध्ये आधी तालमध्ये आधी ताल तर सगळे त्याचे ताल त्याचे राग सगळे कर्नाटक म्युझिकचे अप्लाय करायचे. जेव्हा हिंदुस्थानी असतील तेव्हा हिंदुस्थानीचे अप्लाय करायचे.
बरोबर.
तर तोडी रागमध्ये असं जातं रूपमु जूचे वाची वाची तिनी रू असं. तर ह्यातलं तुला बेसिकली अर्थ काहीच कळत नाही.
बरोबर.
पण ह्याच्यात आता काय म्हणत आहे की डान्सर सेइंग की लॉर्ड शिव यू आर सो ब्युटिफुल अँड मला तू दर्शन का देत नाही. ओके. ब्युटिफुल लॉर्ड गिव्ह मी दर्शन असं. तर त्याच्यानंतर त्याच्यात टेक्निकल पीसेस असतात म्हणजे प्युअर डान्स नृत्य पीसेस असतात जे दोन्ही फॉर्ममध्ये काही फरक नसतो त्याच्यात. ओके. सर त्याचा फॉर्मॅटमध्ये तुम्ही एक कडवं जे स्टँजा म्हणू असत पूर्ण झाला की तिरमाणम झालं की परत दुसरा स्टँजा असं करत ते जे काय फॉर्मॅट असेल त्या फॉर्मॅटमध्ये त्यांनी बसवलेला एक हिंदुस्थानीवरती सांगते तुला देहू वसन हमार मुरारी आप कदम चढ़ी हस हस देखत. सो हे तुला आता सरळ
लँग्वेज
कळली आणि पण त्यातले जे मधले जे टेक्निकल पीसेस आहेत ते त्यात काही फरक नसतो. म्हणजे तुम्ही पाहिजे तसं तुम्ही कंपोज करा पण त्यातले शोलूकट्टू वर्ड्स जे म्हणतो आम्ही हे जे वर्ड्स आहेत ते शोलू ह्याला काही अर्थ नसतो. शोलूकट्टू वर्ड्स म्हणतो आम्ही.
बरोबर.
तर त्यात ते दोन्ही स्टाईल्स मध्ये त्याच्यात फरक असतो. हा म्हणजे तुम्ही दॅट दे इक्वॅलंट दॅट द डिफरन्स इज इन द सिंगिंग आणि
बरोबर
लँग्वेज असा तो. तर पण असे जे आयटम्स त्यांनी केलेले आहेत आता जतीस्वरम म्हणणं किंवा वर्णम तिलाना किंवा तराना हे सगळे पूर्ण स्टिकिंग टू द फॉर्मॅट ऑफ द आयटम.
मग आता हे सगळे बेस्ड कर्नाटक असो किंवा हिंदुस्थानी म्युझिक बेस्ड असो हे जे भरतनाट्यमचे परफॉर्मन्सेस तू एवढे वर्ष करत आलीस लाईव्ह परफॉर्मन्सेस ऑस्ट्रेलियामध्ये केलेस किंवा गेल्या काही वर्षांपासून तुझ्या मुलींची अरंगेत्रम होत आहेत तर मग ह्या सगळ्यासाठी जे लाईव्ह म्युझिशियन्स असतात यांची टीम तू कशी जमा केलीस?
जेव्हा कर्नाटक बेस्ड आयटम्स असतात तेव्हा इकडे सुरुवातीला मला त्रास झाला पण आता कर्नाटक बेस्डला काही एक नाही तर अनेक आहेत.
अच्छा.
आणि त्यांना साधारण तुम्ही नुसती गाणी सांगितली तरी ते त्यांना माहीत असतात कारण ते ट्रेडिशनल आयटम्स असतात तर त्यांना ते दुसरीकडनं इकडनं तिकडनं माहीत असतात. तर त्यात विनो नुसतं मला आम्ही हे करायचंय मला काही एखादं माहीत नसेल तर तेवढं ते पटकन त्यांना. आणि डान्स करताना एक म्युझिशियन आणि गुरु पण रेसिटेशन कोणीतरी एक रिसाइट म्हणजे टेक्निकल जे तिरमाणम्स आहेत ते नॉर्मली गाणारे म्हणत नाहीत.
बरोबर.
ते टीचर किंवा आणि कोणीतरी रिसाइट करत असतात तर रेसिटेशन झाल्या क्षणाला ते पुढच्या बीटला त्यांनी उचललं पाहिजे. हे जे हा जो हँडशेक आहे हा हे येणं अवघड
असतं
पण ते कर्नाटक लोकांना ते पहिल्यापासून त्यांना अरंगेट्रम्स करता म्हणायची सवय असल्यामुळे ते त्यांना ते इझिली जात माहीत असतं. वेरज मी आता इकडे आता हिंदुस्थानी करता सुरुवात आपल्या टीम फॉर्म जो केलेला आहे त्याच्यात माधुरी रिसबुडनी मला खूप छान तिच्याकडनं झालेलं आहे काम. दॅट हँडशेक जे आहे ते इझिली ती पिकअप करू शकली आणि मला यु नो तिच्याकडनं खूप छान झालेलं आहे. आमचं आता मागच्या सगळ्या प्रोग्राम्सला तिनेच म्हटलेलं आहे.
बरोबर. मग आता तुझ्याकडे आता बरीच वर्ष नृत्य शिक्षण घेतलेल्या ह्या ज्या विद्यार्थिनी आहेत ज्या अरंगेत्रम करून बाहेर पडल्यात तर तुझी एक गुरु म्हणून त्यांच्याकडून काय अपेक्षा असेल डान्सच्या दृष्टीने किंवा ही लेगसी कशी चालू राहू शकेल असं वाटतं तुला?
आता ऑलरेडी माझ्या काही मुली शिकवायला सुरुवात केलेली आहे. मी त्यांना सगळ्या नवीन मुली येतात त्यांच्या एरियामधल्या म्हणजे वॉटल ग्रोमध्ये लिव्हरपूल त्या एरियामधल्या मी पूर्णिता माने तिच्याकडे पाठवते आणि इकडे नॉर्थकडच्या मग अश्लेषाकडे पाठवते अश्लेषा पिलोसी. तर असं त्यांनी इंटरेस्ट तेवढा दाखवला आहे तर म्हणून त्यांना तिथून पुढे जशा त्या जातील त्यांना मी मदत करत राहते आणि त्यांना सुरुवात झालेली आहे अशी आता. पण मला आता नवीन सगळ्या मुलींना इथं कुजीकडच्या मी जुनी सगळ्या बिगिनर्सना घेते, पण बाकी मग ह्या दोघी आणि कोण अशा असतील तर मी त्यांना तयार करते. आणि त्यांच्याकडची बॅच आता सध्या माझ्याकडे वॉटर ग्रोला मी जेव्हा जाते तेव्हा पूर्णितानी शिकवलेल्या मुली आहेत त्या, आणि आता त्या माझ्याकडे करतायत. सो असं
बेसिक्स त्या शिकवतात आणि मग पुढे त्यांना पुढचं शिक्षण देतात. वा वा वा. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, पण नीता जाता जाता मला एक प्रश्न मी विचारल्याशिवाय तुझी मुलाखत थांबूच शकत नाही. हे म्हणजे तुझं पॅशन फिटनेस जो डान्सरसाठी अतिशय महत्वाचा आहे, आणि तुला हे जे योगा, रनिंग, सायकलिंग, ट्रेकिंग ह्या सगळे जे तुझे छंद आहेत, हे तू कधीपासून जोपासलेस आणि तू कसं ते मेंटेन करतेस?
खूप त्याच्यावरतीच कार्यक्रम होईल मला वाटतं. मला तुला थोडक्यात सांगायचं म्हणजे खूप प्रत्येक ह्याला वेगळा वेगळा आहे. योगा म्हणजे अगदी लहान असताना सुरुवात झाली, म्हणजे बाबा मला नीतू आय नो धनुरासन कर, नीतू पश्चिमोत्तानासन कर, हे ते असं म्हणजे ते लहानपणापासून अशी. तर म्हणून लवचिकता ही राहिली माझ्या अंगात खूपच, पण तरी सुद्धा मला ते डान्स करता त्याचा उपयोग होईल अशा ह्याने मी साधारण 20 वर्षाची असताना अयंगर बी के सायंगरांकडे जायला लागले होते तिकडे इन्स्टिट्यूटला. मग तिकडे इथे येईपर्यंत इनफॅक्ट मी तिकडे जात होते आणि तिथून योगाची सुरुवात झाली. इकडे येऊन नंतर मी विन्यास योगात म्हणजे तो हात योगा, इथे विन्यास योगा शिकून दोन्हीचा महिमा कंटिन्यू ठेवते. बाबाकडनं प्राणायाम बाबा शिकवतात. बाबा अजूनही 85 ही डज होल लॉट ऑफ थिंग्स, प्लेज बॅडमिंटन प्लेअर डज. तर आमच्या फॅमिलीमध्ये जरा तसं आहे मला वाटतं. ट्रेक राज माझा नवरा अतिशय त्याला पॅशन आहे ट्रेकिंगचं. तर आणि आमच्याकडे एक सकाळी उठल्यावरती दात घासायच्या सारखं पळून येणं हे एक
मॅन्डेटरी
आहे म्हणजे.
वा 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 वा.
तर तसं करून आम्ही चालू असतो आमचं काही ना काही. तर
क्या बात आहे नीता, आम्हाला अतिशय आनंद झाला तुझ्याबरोबर गप्पा मारून तुझा सगळा कला जीवन प्रवास जाणून घेता आल्याबद्दल. मी आकाशवाणी सिडनीतर्फे तुझे मनापासून आभार मानते आज इथे उपस्थित राहिल्याबद्दल. तुझे धन्यवाद.
थँक्यू सो मच हर्षला, मला इथं बोलवल्याबद्दल. तुझे धन्यवाद आणि अलिशा तुझे सुद्धा थँक्यू.
श्रोते हो, आजचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया ऐकायला आम्हाला नक्कीच आवडतील. कला आणि कलाकार हे सदर सादर करण्याची संधी दिल्याबद्दल मी आकाशवाणी सिडनीची अत्यंत आभारी आहे. ह्याच सदराचा पुढचा भाग आपण ऐकूया जून महिन्यातल्या पहिल्या मंगळवारी. आजच्या कार्यक्रमाचे व्यावसायिक प्रायोजक होते सेंट्रल कोस्ट पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस, आयका टेक्नॉलॉजीज आणि सिद्धिक कन्व्हेन्सिंग. आजच्या सर्व प्रायोजकांच्या आर्थिक सहाय्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार.
या पोल्युशनवर सोल्युशन पाहिजे रे.
ग्रीन ऑस्ट्रेलियासाठी आपली जबाबदारी उचलायची आहे का? अगं मग घरातच इलेक्ट्रिसिटी जनरेट करून वापर आणि एक्सेस ग्रीडला विकून टाक.
पण कसं?
आयका टेक्नॉलॉजीच्या मदतीनं फक्त $2800 मध्ये 6.6 किलोवॅटची सोलर सिस्टीम बसवून
मग इलेक्ट्रिसिटी बिल्स
80% पर्यंत सेव्हिंग आणि सिस्टीमवर सबसिडी देखील.
तुमच्यासारखं माझ्या घराला होईल सूट.
अगं कस्टमाइज सोलर सिस्टीम हीच तर आयका टेक्नॉलॉजीची खासियत आहे ना.
आहेत तरी कोण हे आयका टेक्नॉलॉजी?
आपलीच माणसं संदीप चिखले आणि कुणाल भागवत. नंबर पण घे 0409707707. ईमेल info@ayk.com.au.
कोणीतरी अशी पटापट गम्मत आम्हा सांगेल का या टाकी खाली दडलय काय या बरणी मागे हलतय काय?
मंडळी, आपल्या घरात अनेक जीव जंतू आणि कीटक वावरत असतात. घरातल्या बॅकयार्ड मधल्या पाण्याच्या टाकीखालचे स्पायडर्स असोत, टर्माइट असोत किंवा स्वयंपाकघरातल्या लोणच्याच्या बरणीमागचे कॉकरोचेस, यांचा नायनाट करण्यासाठी अगदी भरवशाचा उपाय म्हणजे सेंट्रल कोस्ट पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस. जनरल पेस्ट कंट्रोल, प्री परचेस पेस्ट अँड बिल्डिंग इन्स्पेक्शन, टर्माइट इन्स्पेक्शन, ट्रीटमेंट अँड केमिकल टॉपअप, डोमेस्टिक अँड कमर्शियल ट्रीटमेंट करता आजच संपर्क करा सर्जेराव पाटील आणि त्यांच्या टीमला. फोन नंबर आहे 0430-583-588 0430-583-588. आणि आता सांगा कुठे आहेत ते उपद्रवी कीटक?
सांगा मंडळी, सांगा सांगा.
आपल्या सर्व प्रॉपर्टी सेल अँड परचेस, बिझनेस सेल अँड परचेस, कमर्शियल लीज आणि अशा सर्व कन्व्हेयन्सिंग संदर्भातील योग्य सल्ला व मार्गदर्शन हवे असल्यास संपर्क करा सिद्धिक कन्व्हेयन्सिंगच्या सौ शिवानी लाड यांना. त्यांचा मोबाईल नंबर आहे 0406-333-121.
श्रोते हो, आकाशवाणी सिडनीचा हा कार्यक्रम आपण आकाशवाणी सिडनीच्या ॲपद्वारे कधीही ऐकू शकता. आकाशवाणी सिडनीचं ॲप आपण गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल स्टोअरमध्ये आकाशवाणी सिडनी या नावाने शोधू शकता आणि आपल्या स्मार्ट डिव्हाइसवर डाऊनलोडही करू शकता. आमचं हे ॲप जरूर डाऊनलोड करा आणि ॲप तसंच आजच्या कार्यक्रमाबद्दलच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आजचा कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता पॅनलवर माझ्या मदतीला होती आलिसा गुप्ते. आलिसा, तुझ्या तांत्रिक सहाय्याबद्दल पुन्हा एकदा तुझे मनपूर्वक आभार. श्रोते हो, आता निरोप घ्यायची वेळ आली आहे, पण त्यापूर्वी आपल्या रविवारच्या कार्यक्रमाची आठवण करून देते. रविवारचा कार्यक्रम आहे सकाळी ठीक 11 वाजता, ऐकायला विसरू नका. मी हर्षला वैद्य तोतडे आता आपला निरोप घेते. धन्यवाद, शुभरात्री.
ಗೆಜ್ಜೆ ಕಾಲ್ಗಳ ಧ್ವನಿಯ ತೋರುತ ಹೆಜ್ಜೆಯ ಮೇಲೊಂದ್ ಹೆಜ್ಜೆಯ ನಿಕ್ಕುತ ಗೆಜ್ಜೆ ಕಾಲ್ಗಳ ಧ್ವನಿಯ ತೋರುತ ಹೆಜ್ಜೆಯ ಮೇಲೊಂದ್ ಹೆಜ್ಜೆಯ ನಿಕ್ಕುತ ಸಜನ ಸಾಧು ಪೂಜೆಯ ವೇಳೆಗೆ ಮತಿಗೆಯೊಳಗಿನ ಬೆಣ್ಣೆಯಂತೆ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮಿ ಬರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ 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 ಲಕ್ಷ್ಮಿ ಬರಮ್ಮ ಕನಕ ವೃಷ್ಟಿಯ ಕರೆಯುತ ಬಾರೆ ಮನ ಕಾಮನಿಯ ಸಿದ್ಧಿಯ ತೋರೆ ಕನಕ ವೃಷ್ಟಿಯ ಕರೆಯುತ ಬಾರೆ ಮನ ಕಾಮನೆಯ ಸಿದ್ಧಿಯ ತೋರೆ ದಿನಕರ ಕೋಟಿ ತೇಜದಿ ಹೊಳೆಯುವ ಜನಕನಾಯನ ಕುಮಾರಿ ಬೇಗ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮಿ ಬರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ 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 ಲಕ್ಷ್ಮಿ ಬರಮ್ಮ ಅತ್ಯ ಚಿತ್ತಗಲದೆ ಭಕ್ತರ ಮನೆಯೊಳು ನಿತ್ಯ ಮಹೋತ್ಸವ ನಿತ್ಯ ಸುಮಂಗಲ ಸತ್ಯವ ತೋರುತ ಸಾಧು ಸಜ್ಜನರ ಚಿತ್ತದಿ ಹೊಳೆಯುವ ಬುತ್ತಳಿ ಬೊಂಬೆ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮಿ ಬರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ 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 ಲಕ್ಷ್ಮಿ ಬರಮ್ಮ